उत्पत्ती अध्याय 6. पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या. तेव्हा मानवजातीच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी पाहिले. त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या. परमेश्वर म्हणाला, माझा आत्मा मानवामध्ये सर्व काळ राहणार नाही, कारण ते देह आहेत, ते 120 वर्षे जगतील. त्या दिवसात आणि त्यानंतरही महाकाय मानव पृथ्वीवर होते. देवाचे पुत्र मनुष्यांच्या मुलीपाशी गेले आणि त्यांच्याकडून त्यांना मुले झाली. तेव्हा हे घडले. प्राचीन काळचे जे बलवान नामांकित पुरुष ते हेच. पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ एकसारखी वाईट असते असे परमेश्वराने पाहिले. म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरास वाईट वाटले आणि तो मनात फार दुःखी झाला. म्हणून परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वी तलावरून नष्ट करीन. तसेच मनुष्य, पशु, सरपटणारे प्राणी व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुःख होत आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी झाली. या नोहा संबंधीच्या घटना आहेत. नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहाला शेम, हाम व याफेत नावाचे 3 पुत्र होते. देवाच्या समक्षतेत पृथ्वी भ्रष्ट झालेली होती आणि हिंसाचाराने भरलेली होती. देवाने पृथ्वी पाहिली आणि पहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवर सर्व प्राण्यांनी आपला मार्ग भ्रष्ट केला होता. म्हणून देव नोहाला म्हणाला, मी पाहतो की सर्व प्राण्यांचा नाश करण्याची वेळ आता आली आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वी अनर्थ हिंसाचाराने भरली आहे. खरोखरच मी पृथ्वीसह त्यांचा नायनाट करीन. तेव्हा आपणासाठी गोफेर लाकडाचे एक तारू कर, तू त्यामध्ये खोल्या कर आणि त्यास सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरून डांबर लाव. देव म्हणाला, तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते 300 हात लांब, 50 हात रुंद आणि 30 हात उंच असावे. तारवाला छतापासून सुमारे 18 इंचावर एक खिडकी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव आणि तारवाला खालचा, मधला व वरचा असे 3 मजले कर. आणि ऐक, आकाशाखाली ज्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास आहे अशा सर्व देहधाऱ्यांचा नाश करण्यासाठी मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन. पृथ्वीवर जे सर्व आहेत ते मरण पावतील. मी तुझ्याबरोबर आपला एक करार स्थापीन. तू तुझ्यासोबत तुझे पुत्र, तुझी पत्नी आणि तुझ्या सुना यांना घेऊन तारवात जाशील. तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जातीतील सजीव प्राण्यांपैकी 2-2 तुझ्याबरोबर जिवंत ठेवण्यासाठी तुझ्याबरोबर तू तारवात ने. ते नर व मादी असावेत. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून आणि मोठ्या पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून 2-2 जिवंत राहण्यासाठी तुझ्याकडे येतील. तसेच खाण्यात येते असे सर्व प्रकारचे अन्न तुझ्याजवळ आणून ते साठवून ठेव. ते तुला व त्यांना खाण्यासाठी होईल. नोहाने हे सर्व केले. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने सर्व काही केले.